സന്ദർശിതസ്വാത്മ സുഖാവബോധേ
ധനസ്ത്രീയെ താങ്കളി കാര്യമാണ് സംസാരഹരാഹലമോഹശാന്തലെ
കുണ്ടലീകവരദേ
ഹരി
ശ്രീദേവതുകാരാം ശ്രീ ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജ് കീ ജയ്. പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി സ്വരൂപാനന്ദ മഹാരാജ് കീ ജയ്. പരമഹംസ സദ്ഗുരു സ്വാമി മാധവനാഥ് മഹാരാജ് സബ സന്തന കീ ജയ്. ജയ ജയ രഘുവീര. आज आपण नवव्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. दरम्यानच्या काळात एक रविवार पनवेलमध्ये सोहम ध्यान साधना मेळावा या कार्यक्रमासाठी म्हणून मी गेला असल्यामुळे मागच्या रविवारी आपल्या इथं प्रवचन झालेलं नव्हतं. आपण कोणत्या क्रमानी भगवद्गीता पुढे जात चाललेली आहे ते पाहतो आहोत. पहिल्या अध्यायामध्ये स्वजनांना पाहून गोत्रजांना पाहून अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला आणि त्या विषादा मुळे काही भावनिक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले, तसंच नैतिक प्रश्न उभे राहिले पाप पुण्यासारखे. आणि हे स्वजन आहेत अशा प्रकारे भावनिक प्रश्न अर्जुनाच्या समोर उभे राहिले. त्या प्रश्नांच्या बरोबरीने कोणत्याही विषादामध्ये अपरिहार्यपणे जसे भावनिक अथवा नैतिक प्रश्न असतात कोणत्याही दुःखामध्ये, त्याप्रमाणेच काही तात्विक प्रश्न त्याच ठिकाणी निर्माण झालेले असतात. सर्वसामान्यपणाने भावनिक आणि नैतिक अशा प्रश्नांचा जास्त विचार केला जातो आणि तात्विक प्रश्न, पारमार्थिक किंवा आध्यात्मिक प्रश्न त्याच्यात जे निर्माण झालेले असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. भगवंतांनी नैतिक आणि भावनिक असे जे अर्जुनाचे प्रश्न होते ते बाजूला सारणं पसंत केलं आणि अर्जुनाच्या म्हणण्यामधून विषादामधून एकूण जो तात्विक भाग निर्माण होत होता, पारमार्थिक भाग निर्माण होत होता, त्याच्याच बाबत उपदेश करणं हे पसंत केलं. आणि त्यावरून भगवंतांची आणि अर्जुनाची पारमार्थिक चर्चा रणांगणावर युद्धभूमीवर सुरू झाली. आपण पाहिलं की अर्जुनाचे हे जे प्रश्न होते त्याच्यातून स्वधर्माविषयीचा मोह हा एक प्रश्न म्हणून भगवंतांनी घेतला. स्वधर्माचं जे फळ आहे ते फळ अर्जुनाला जे भेसूर दिसत होतं त्यामुळे फलविषयक प्रश्न भगवंतांनी घेतला. आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे मी मारणारा हे मरणारे अशी भाषा अर्जुन जेव्हा बोलत होता तेव्हा आत्मविषयक अज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी जे प्रगट होत होतं त्यामुळे भगवंतांनी आत्म्याविषयी असं सांगायला सुरुवात केली. अर्जुनाचे जे एकूण विचार दोष होते ते विचार दोष पारमार्थिक दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या, त्याची चर्चा भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये करायला सुरुवात केली आणि भावनिक आणि नैतिक गोष्टी आहेत या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून दिल्या. आणि म्हणून दुसरा अध्याय तयार झाला. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांख्य म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, त्याचा अर्जुनाला उपदेश केला, आत्म्याचं स्वरूप वर्णन करून सांगितलं. तसंच ज्यांच्या ठिकाणी ही सांख्य बुद्धी मुरलेली आहे असे लोक कर्म आणि कर्म फळं ती अनुकूल असतील अथवा प्रतिकूल असतील याच्याकडे विशेष लक्ष न देता आत्म्याचं अनुसंधान ठेवून कशा रीतीने कर्मयोग आचरतात, आत्मज्ञानाच्या अंतर्गत असणारी जी कर्मनिष्ठा आहे त्याचं वर्णन अर्जुनाला केलं आणि त्याच्यानंतर सांख्य बुद्धीबरोबर योग बुद्धी देखील भगवंतांनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली. त्याचं स्वरूप एकूण कर्मयोग सांगणं अशा प्रकारचं होतं, कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये नाही, तू योगस्थ होऊन कर्म कर, संग टाकून कर्म कर, अशा प्रकारचा कर्मयोगाचा जो उपदेश आहे तो उपदेश देखील योग बुद्धी म्हणून जो प्रसिद्ध आहे अर्जुनाला भगवंतांनी केला. आणि अशा पुरुषाचं एक दिव्य चरित्र, स्थितप्रज्ञ असं ज्याला म्हणता येईल अशा पुरुषाचं चरित्र भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि या स्थितीला भगवंतांनी ब्राह्मी स्थिती असं नाव दिलं की जी स्थिती प्राप्त झाली असताना तो मोह पावत नाही. आणि या स्थितीमध्ये अंतकालापर्यंत राहून तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो असं भगवंत म्हणाले. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला कर्माचा अधिक उपदेश केला. तो उपदेश करत असताना नेहमीच कर्म करत असताना आपल्याला इंद्रिय वापरायला लागतात, मन वापरायला लागतं, बुद्धी वापरायला लागते. या सर्वांचं नियमन करून अनासक्त बुद्धीनी इंद्रिय कर्मामध्ये वापरावीत असा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला. अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे जी कर्म आपण करत असू ती नियत असली पाहिजेत. म्हणजे आपल्या वाट्याला आलेली कर्म केवळ या जगतामध्ये आपण करावीत, इतर कर्मांना हात घालू नये. आणि अशा प्रकारची अनासक्त कर्म आणि नियत, आपल्या वाट्याला आलेली अशी केवळ कर्म आपण यज्ञ भावनेनी करावीत. सेवेच्या भावनेनी करावीत, समर्पणाच्या भावनेनी करावीत, स्वार्थ त्याग त्याच्यामध्ये असावा. याचं कारण कर्म करण्यासाठी आपण आलेले नसून कर्म हे अपरिहार्यपणाने जर करायला लागत असेल तर अशा बेतानी कर्म करावं की ज्यामुळं आपली देहबुद्धी वाढणार नाही, आपला अबोध अधिक वाढणार नाही, उलट आपली चित्तशुद्धी होऊन दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं जे मुख्य ध्येय आहे आत्मदर्शन, ते ध्येय आपल्याला साध्य करता येईल. याच्यासाठी म्हणून भगवंतांनी आपण देखील सृष्टीमध्ये व्यापक कसा यज्ञ निरहंकारतेने चालवतो आहोत हे देखील तिसऱ्या अध्यायात सांगितलं. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी हा कर्मयोग आचरण करत असताना मुख्य अडचण जर काही येत असेल तर आपल्याच ठिकाणी असणाऱ्या कामाची आणि क्रोधाची. त्याच्यासाठी भगवंतांनी इंद्रिय नियमन आणि ज्ञान आणि विज्ञान समजून घेणं या दोन महत्वाच्या गोष्टी तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला सांगितल्या. चौथ्या अध्यायामध्ये या ज्ञानाची परंपरा सांगत असताना भगवंत सांगून गेले जेव्हा की मी हे ज्ञान प्रथम विवस्वानाला सांगितलं तेव्हा अर्जुनाच्या प्रासंगिक प्रश्नावरून की विवस्वान इतका प्राचीन आणि तू तर आत्ताचा अर्वाचीन, तू सूर्याला हा उपदेश कसा केलास, त्यावरून भगवंतांनी चौथ्या अध्यायात प्रथम आपली दिव्य जन्म आणि दिव्य कर्म अर्जुनाला सांगितली. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत इत्यादि। आणि माझी ही दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो जाणतो असा वीतरागी मलाच येऊन मिळतो असा अभिप्राय दिला। चौथ्या अध्यायाचा मुख्य विषय कर्म करत असताना आपली अकर्मदशा म्हणजे आत्म्यात राहण्याची युक्ती सांभाळणं आणि अत्यंत अकर्मदशेवर असताना म्हणजे स्वरूपाच्या अनुसंधानात असताना जगतातली यच्च यावत कर्म तत्वत आत्म्याच्या परमात्म्याच्याच अधिष्ठानावर कशी चाललेली आहेत, अशा प्रकारे कर्मणी म्हणजे कर्म करत असताना अकर्मदशा आणि अकर्मणी म्हणजे कर्म कोणतीही घडत नसताना सर्व कर्म परमात्म्याच्याच सत्तेवर कशी घडतात, अकर्मणी कर्म अशी दशा ही समजावून भगवंतांनी सांगितली। चौथ्या अध्यायामध्ये अजून भगवंतांनी कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्म हे ज्याला साधलेलं आहे अशा पुरुषाचं एक विलक्षण जीवन आपल्या समोर उभं केलं। आणि शेवटी अनेक प्रकारच्या साधना चौथ्या अध्यायाच्या शेवटी सांगायला सुरुवात केली। ज्याला विकर्म म्हणून भगवंतांनी सांगितलं, कर्म आणि सर्वात शेवटी प्राप्त करण्याची अकर्मदशा याच्या सांध्यावर याच्यामध्ये विकर्म ही आवश्यक आहेत, कारण मन बुद्धी आणि इंद्रिय कर्म करत असताना जर घडत नसतील तर विशेष कर्मांनी म्हणजे साधनेच्या कर्मांनी भावनेसहित ती घडवावीत आणि कर्म करावीत म्हणजे अकर्मदशा प्राप्त होते, म्हणून त्यांनी काही विकर्म सांगितली, साधना सांगितल्या। त्याच्यामध्ये ध्यानाची साधना सांगितली, दान सांगितलं, तप सांगितलं आणि चौथ्या अध्यायाचा शेवट झाला। चौथ्या अध्यायातल्या एका शब्दावरून, संन्यास या एका शब्दावरून अर्जुनांनी प्रश्न विचारला आणि कर्मयोग आणि संन्यास यांची तुलनात्मक चर्चा पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी केली। सुखम बंधात प्रमुच्यते हा भगवद्गीतेतला संन्यास या ठिकाणी भगवंतांनी विशद करून सांगितला। तसंच करून देखील लिप्त होत नाही अशा प्रकारे कुर्वन अपि न लिप्यते हा भगवद्गीतेचा जो कर्मयोग आहे त्याची व्याख्या या अध्यायामध्ये भगवंतांनी केली। संन्यास आणि कर्मयोग या दोन्ही करता संकल्प त्यागाची आवश्यकता आहे। ज्याला संकल्प त्याग घडला तोच योगी आणि तोच संन्यासी असा अभिप्राय देऊन भगवंतांनी या जीवनमुक्ताचं असं चरित्र वर्णन करून सांगितलं। आणि या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी ध्यानाची प्रस्तावना करायला सुरुवात केली। तसं सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे, अर्थात सर्व यज्ञ आणि साधना ही मला प्राप्त होते त्याचं सेवन करणारा भोग घेणारा मी असतो, अशा मला जाणून तो मुक्त होऊन जातो असा एक अभिप्राय भगवंतांनी दिला। आपण हे सर्व अशा करता पाहतो आहोत की नववा अध्याय आता सुरू होतो आहे, सहावा अध्याय संपल्यानंतर साधकाची जी मुख्य अडचण आहे ती मुख्य अडचण म्हणजे बंद खोलीमध्ये ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान व्यवहारामध्ये जेव्हा टिकत नाही, अनेक प्रकारच्या प्रकृती व्यवहारात भेटतात लोभी असतील, कामी असतील, क्रोधी असतील, मत्सरी असतील, अहंकारी असतील, तसंच आपली इंद्रिय आपल्याला फसवायला सुरुवात करतात. इंद्रियांचे विषय आहेत, त्यांच्याकडे आपण आकृष्ट होतो आणि बंद खोलीमध्ये प्राप्त केलेला जो बोध असतो तो बोध व्यवहारामध्ये दार उघडून बाहेर आल्यानंतर नाहीसा व्हायला सुरुवात होते. याच्यावर उपाय म्हणून भगवंतांनी ज्ञान हे विज्ञानासकट मी तुला सांगतो असं म्हणून हे सर्व जगत कसं आपल्यापासून निर्माण झालेलं आहे आणि या जगताकडे परमात्म भावानी कसं पाहायचं याचं एक तत्वज्ञान आपल्याला सांगितलं. पराप्रकृती, अपराप्रकृती, कनिष्ठ प्रकृती आणि श्रेष्ठ अशी जीव प्रकृती आणि त्याच्याही पलीकडे असणारी अशी भगवंतांची कायम सत्ता की ज्या सत्तेमधून या सर्व दोन्ही प्रकृती निर्माण झाल्या. माझ्या खेरीज अन्य असं इथं काहीही नाही. मी हे सर्व विश्व जसं सूत्रामध्ये मणी धारण केलेले असावेत तसं धारण केलेलं आहे असा अभिप्राय भगवंतांनी दिला. या सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी आर्त जिज्ञासी आणि ज्ञानी, आर्त जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार भक्त वर्णन करून सांगितले आणि त्याच्यामध्ये ज्ञानी तो आत्मा माझा, मी ज्ञानी भक्तावर विशेष प्रेम करतो असं सांगितलं. त्याच्या आधीच चौथ्या अध्यायामध्ये श्रद्धावान जो आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं असं भगवंत म्हणालेले होते. श्रद्धावान लभते ज्ञानम. तसंच सहाव्या अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये जो श्रद्धेनी मला भसतो तो युक्त तम आहे असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. या ठिकाणचा जो ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानी भक्त हा श्रद्धावान देखील आहे, त्यालाच भगवंतांनी सर्वात श्रेष्ठ भक्त असं सांगितलेलं आहे. या अध्यायाच्या शेवटी परमेश्वराकडे जाणारा, परमात्म्याकडे जाणारा एक मार्ग, ज्याला ऍस्फाल्ट रोड असं म्हणू, असा एक मार्ग भगवंतांनी वर्णन करून सांगितला. त्याच्यामध्ये पापकर्मांचा नाश, पापभावनेचा नाश, चित्तशुद्धी, आपल्या स्वतःला आवरून ध्यानादी उपासना आणि श्रद्धा प्रेम याच्या बरोबरीने अजून काही शब्द भगवंतांनी उच्चारले. ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाणकाली ही साधना कशी केली जाते यावर आठवा अध्याय हा निर्माण झाला. भगवंतांनी ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, म्हणजे मूळ प्रकृती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, तसंच अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि देहात असणारा अधियज्ञ आत्मा तो कसा हे सांगितलं आणि प्रयाणकाली कशा रीतीने भजन केलं जातं अशा अर्जुनाच्या प्रश्नावरून एक सातत्याने करण्याची अशी साधना सांगितली. आतापर्यंत पाचव्या अध्यायाच्या शेवटी सहाव्या अध्यायामध्ये जी साधना वर्णन करून सांगितलेली होती ती साधना अत्यंत थोडक्यात चपखल शब्दामध्ये अशी भगवंतांनी परत एकदा आठव्या अध्यायामध्ये सांगितली. प्रयाण काल हा कोणाला माहीत नसल्यामुळं प्रत्येक येणारा दिवस हा प्रयाणकालच समजावा आणि सातत्याने अशा प्रकारची उपासना करावी अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी केला. तसंच बोध पूर्ण न होता देह जेव्हा ठेवला जातो तेव्हा जो स्मार्त उपदेश आहे रूढीप्रमाणे प्रचलित असा, त्या उपदेशाप्रमाणे कसा तो धूम्र मार्गानी, अर्चिरादी मार्गानी अथवा दैवयान मार्गानी कसा तो प्रवास करतो असं भगवंतांनी वर्णन केलं. पण जो अनन्य भक्त आहे त्यांनी या मार्गामार्गाची फिकीर न करता याच जन्मामध्ये चालू जन्मामध्येच मला जाणण्याचा प्रयत्न करावा आणि मला जाणून मुक्त व्हावं असा अभिप्राय दिला. हा अभिप्राय दिल्यानंतर हा नववा अध्याय सुरू होतो. हा नववा अध्याय भगवद्गीतेमध्ये अत्यंत महत्वाचा असा अध्याय समजला जातो. सर्व संतांनी या अध्यायाला महत्व दिलं, मुख्यतः माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत लाडका असा अध्याय होता. सातवा अध्याय आणि नववा अध्याय यांची जर तुलना केली तर नवव्या अध्यायातले बहुतांशी विषय हे सातव्या अध्यायामध्ये येऊन गेलेले आहेत. सातव्या अध्याय आपण जेव्हा घेतला तेव्हा पाहिलं की सातवा अध्याय हा सर्व भगवद्गीतेवर प्रकाश पाडतो, तसाच नवव्या अध्यायावर देखील सातव्या अध्यायाचा बराच प्रभाव पडलेला आहे. तरी देखील नवव्या अध्यायाची काही वैशिष्ट्य ही ठळक रीतीने अशी समोर येतात. ही वैशिष्ट्य म्हणजे नवव्या अध्यायामध्ये दिली गेलेली विलक्षण अशी आश्वासनं. दुराचारातला दुराचारी जरी मला अनन्य भावानी भजेल तरी देखील तो साधू होऊन जाईल असं नवव्या अध्यायामध्ये सांगितलं. तसंच पत्र पुष्प फल तोय मला जर भक्तीनी कोणी अर्पण करेल तर तेवढी देखील भक्ती मला पुरेल असं नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. अर्थात अर्पण करणारा जो आहे तो प्रयतात्मना असा असावा. काही कंडिशन्स आहेत तिथं, पण परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थाच्याच पद्धतीने करायला लागेल. तरी देखील पाप भावनेपासून मुक्त होऊन पुण्य भावना आणि शरणागती अशा सोप्या उपायांनी देखील मिळते असा नवव्या अध्यायांनी एक अभिप्राय व्यक्त केला. तसंच स्त्रिया हा वैश्या हा तथा शूद्रा हा सर्व प्रकारच्या मंडळींना परमार्थ हा करता येण्यासारखा आहे आणि परमार्थाने त्यांचा देखील उद्धार होईल असा अभिप्राय या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. या अध्यायामध्ये सांगितलेली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मानुषी तनू धारण केलेल्या ईश्वरत्वाचा ठाई ठाई होणारा जो अपमान आहे त्यामुळे परमार्थ जड जातो असा मुख्य निर्देश या अध्यायामध्ये केलेला आहे. मालकाचा मालकाकडून होणारा नोकराचा अवमान, पतीकडून होणारा पत्नीचा अवमान, सहकार्याकडून दुसऱ्या सहकार्याचा होणारा अवमान, मानुषी तनू धारण केलेल्या अशा भगवंताचा अवमान करण्याऐवजी त्याची सेवा करावी असा एक फार महत्वाचा असा संदेश या अध्यायामध्ये दिलेला आहे. म्हणून एकूण माणुसकीच्या पातळीवरून हा अध्याय अतिशय महत्वाचा असा ठरलेला आहे. या अध्यायामध्ये अजूनही खूप महत्वाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये महात्मे माझं भजन कसं करतात हा अत्यंत महत्वाचा असा विषय या अध्यायामध्ये येऊन गेलेला आहे. सहाव्या अध्यायामध्ये युक्ततम अशा पुरुषाचं वर्णन करताना भगवंतांनी जो केवळ कर्म करणारा आहे, तप करणारा आहे, किंवा ज्ञानी म्हणजे शब्द ज्ञानाचा अवलंब करणारा आहे, याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ असा अभिप्राय दिलेला होता. आणि अशा सर्व योग्यांमध्ये जो श्रद्धेनी मला भजतो तो सर्वात श्रेष्ठ असा अभिप्राय दिलेला होता. हाच अभिप्राय सातव्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताच्या संदर्भात दिला. सातव्या अध्यायातला ज्ञानी भक्त आणि सहाव्या अध्यायामध्ये जो श्रद्धा प्रेमानी योगाचा अभ्यास करणारा, हे दोन्ही एकच समजायचे आहेत. तसंच आठव्या अध्यायामध्ये जो श्रुती नैते श्रुती पार्थ जानन हे जे दोन मार्ग सांगितले धूम्रादी अर्चनादी, तर या मार्गाकडे न पाहता जो माझी उपासना अनन्य भक्तीनी करतो, योगानी करतो, तो मलाच येऊन मिळतो असा जो अभिप्राय दिला तो देखील अशा प्रकारचा योगी आणि श्रद्धावान असाच पुरुष आहे. आतापर्यंतच्या भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी कर्म, ज्ञान आणि ध्यानाच्या बरोबरीनी श्रद्धा आणि प्रेमाचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. आता आपण पाहिलं पण त्या त्या ठिकाणी श्रद्धा आणि प्रेमाचं या प्रकाराचं विस्ताराने वर्णन राहून गेलेलं होतं. ध्यानाच्या साधनेनी अव्यक्त अशा परमात्म्याची प्रचिती कशी घ्यायची हे पाचव्या, सहाव्या, आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं होतं. आता या नवव्या अध्यायामध्ये आणि दहा, अकरा या अध्यायामध्ये जो अव्यक्त आणि निर्गुण अशा तत्वाची, अक्षर अशा तत्वाची उपासना ध्यानाच्या योगाने करतो आणि अशी करून आणि या भावनेच्याही म्हणजे अक्षर परमात्मा मी या भावनेच्याही पलीकडे जाऊन, या भावनेलाही ओलांडून प्रसंगी मनुष्य मात्राची, सृष्टी मात्राची सेवा करतो. त्याच्यामध्ये मनुष्य मात्राची सेवा हा नवव्या अध्यायामध्ये सांगितलेला असा भाग आहे. अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रिता परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम. ज्ञान हे एकांगी होऊ नये. ज्ञान झाल्यानंतर तो सेवेत उतरला पाहिजे. प्रथम मनुष्य मात्रांची त्यांनी सेवा केली पाहिजे, नंतर सर्व जगतामध्ये त्याला परमात्मा पाहता आला पाहिजे आणि जगताची त्यांनी सेवा केली पाहिजे. हे विभूती योगामध्ये दहाव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आणि अंती सर्वच ठिकाणी विश्वरूपाचं दर्शन तो घ्यायला समर्थ झाला पाहिजे असं अकराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. पाचवा, सहावा आणि आठवा हे अध्याय परमात्म्याची प्रचिती आणून देणारी साधना सांगणारे आहेत. या अध्यायांना अक्षरोपासना असं म्हणण्याचा एक प्रघात निर्माण झालेला आहे. तसंच नववा, दहावा आणि अकरावा हे अध्याय अशा प्रकारची आंतरिक परमात्म प्रचिती आल्यानंतर ती प्रचिती कायम राखून त्याच्याही पुढे जाऊन या सर्व जगतामध्ये प्रगट झालेल्या परमात्म्याच्या व्यक्त अशा स्वरूपाला पाहायला शिकवणारे असे हे अध्याय ठरले. त्यांना व्यक्तोपासना असं म्हणण्याचा एक प्रघात निर्माण झालेला आहे. आणि बाराव्या अध्यायाच्या प्रारंभी एवं सतत युक्ता ये भक्ता त्वाम पर्युपासते येचाप्यक्षरमव्यक्तम तेषाम के योग वित्तमाहा असा जो प्रश्न विचारलेला आहे तो अशा प्रकारच्या या दोन विचारसरणींना धरून विचारलेला आहे. एक केवळ अक्षरोपासक ज्यांना जगाशी काही कर्तव्य नाही असे, आणि एक अक्षरोपासक आहेतच पण जगताची सेवा देखील श्रद्धा प्रेमानी करणारे असे, याच्यात श्रेष्ठ तू कोण मानतोस असा प्रश्न अर्जुनानी बाराव्या अध्यायामध्ये भगवंतांना विचारलेला आहे. सातव्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या बरोबर ज्या विज्ञानाचा उल्लेख भगवंतांनी केला, ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्षाम्यशेषतः यज ज्ञात्वा नेह भूयोन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. तुला मी ज्ञान विज्ञानासह संपूर्ण रीतीने सांगतो की जे जाणलं असताना अजून जाणण्याचं असं काहीही शिल्लक राहणार नाही असं भगवंत म्हणाले. अशा ज्ञान विज्ञानाचा एक भाग म्हणून देखील हा अध्याय सांगितला गेलेला आहे. या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षाम्यन सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात अशी केलेली आहे. मगाशी मी सांगितलं तसं सातवा आणि नववा अध्याय हा बराचसा सारखा आहे. त्याच्या पहिल्या श्लोकापासून त्यांचा सारखेपणा सुरू होतो. भगवंत असं म्हणतात की हे जे गुह्यतम असं ज्ञान आहे, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षामि अनसूयवे तू असूया करणारा नाहीस म्हणून मी हे तुला ज्ञान सांगतो आहे. हे गुह्यतम ज्ञान ज्यांच्या ठिकाणी असूया असते त्यांना समजत नाही, कारण असूया जर निर्माण झाली तर कोणाचीही सेवा करता येणं शक्य नाही. व्यक्तीची देखील नाही, वस्तूची देखील नाही आणि जगताची देखील नाही. त्यामुळे जर विज्ञानाचा भाव निर्माण व्हायला पाहिजे असेल आणि टिकायला पाहिजे असेल तर अनसूयवे निर्मत्सरी असूया रहित अशी वृत्ती ही सर्वात महत्वाची वृत्ती आहे. अशी तुझ्या ठिकाणी असल्यामुळं ज्ञानम विज्ञानसहितम विज्ञानसहित असं ज्ञान मी तुला सांगतो. एकदा सांगितलेलं आहे सातव्या अध्यायामध्ये, परत एकदा सांगतो. अशा पद्धतीने या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात जे जाणलं असताना तू अशुभापासून मुक्त होऊन जाशील. हे जे ज्ञान मी तुला सांगणार आहे हे ज्ञान सर्व गुह्यांमध्ये गुह्य राजा असं म्हणता येईल असं आहे. म्हणून त्याला त्यांनी राजविद्या असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम या अध्यायाची भगवंतांनी देखील, म्हणजे या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे त्याची एक प्रकारे स्तुतीच केली, कौतुकच केलं. भगवंत असं म्हणतात की सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी राजविद्या, सर्व गुह्यांमध्ये श्रेष्ठ असं परमगुह्य, अत्यंत पवित्र उत्तम तसंच प्रत्यक्ष बोध होणारं, हे खूप उत्तम असलं श्रेष्ठ असलं तरी देखील याचा बोध होतो हे याचं विशेष आहे. प्रत्यक्षावगमम धर्म्यम तसंच हे धर्म्य देखील आहे. सुसुखम कर्तुम तसंच आचरायला सुखकारक आहे. बघा तुम्ही जर कोणाची सेवा केली तर तोही तुमची सेवा करतो, तुम्ही कोणाशी जर गोड बोललात तर तोही तुमच्याशी गोड बोलतो। याच्या आचरणामध्ये मोठं सुख प्राप्त होतं। तुम्ही जर कोणाला भक्तिभावानी काही अर्पण केलं तर तुमच्यापाशीही भगवंत काही ना काही पद्धतीने अर्पण करतो। हा धर्म आचरण्यासाठी अत्यंत गोड आहे, सुखकारक आहे। तसंच अव्यय असा आहे, याचा नाश नाही। हा जो नवव्या अध्यायाचा सुरुवातीचा असा दोन श्लोकांचा भाग आहे, याचीच समाप्ती बाराव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी केलेली आहे। मोठी मौज आहे हे पाहण्यामध्ये। भगवंत आता जे सांगणार आहेत त्याला धर्मी असं म्हणतात। हे गुह्यतम आहे असं म्हणतात। इदंतु ते गुह्यतमं प्रवक्षाम्यनसू यवे। आणि या अध्यायानंतर हा अध्याय अधिक 10वा अधिक 11वा मिळून सेवेचा आणि दृष्टी उघडण्याचा असा एक विलक्षण प्रकार भगवंतांनी सांगितला। पण या अध्यायामध्ये जे महात्मे कसे भसतात याचं वर्णन आहे, तेच वर्णन पुढे 12व्या अध्यायामध्ये जसंच्या तसं आढळतं। महात्मानस तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्, असं या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले। तसं सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, असं भगवंत म्हणाले। आणि 12व्या अध्यायात भगवंत मय्या वेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धावान भजते योमाम समे युक्त तमो मतः, असं म्हणाले। हे दोन्हीही सरसहा एकत्रित केले, एकासमोर एक ठेवले तर एकसारखे असे श्लोक आहेत। तसंच 12व्या अध्यायामध्ये पुढे आलेला मध्यंतरी आलेला असा श्लोक आहे, ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते। हा श्लोक देखील 9व्या अध्यायातल्या या दोन श्लोकांबरोबर अगदी मिळणारा असा श्लोक आहे। त्याअर्थी भगवंतांनी इथं जे सांगितलेलं आहे आणि महात्मे कसे भसतात हे सांगितलं, ते 12व्या अध्यायामध्ये परत एकदा सांगितलं आणि काही पर्यायांसकट सांगितलं, कर्मांच्या बाबत पर्याय 12व्या अध्यायामध्ये सांगितले। आणि म्हणून 12व्या अध्यायाचा शेवट करताना भगवंतांनी इति गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत, असे उद्गार काढले। या ठिकाणी ज्याला भगवंतांनी धर्मी असं म्हटलं आणि गुह्यतम असं म्हटलं, तेच उद्गार भगवंतांनी 12व्या अध्यायाच्या अखेरीला काढले। इति गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मया नघ, हे गुह्यतम असं शास्त्र मी तुला सांगितलं, तेव्हा इथं जे गुह्य मी तुला सांगतो असं सांगितलं त्याचा समारोप 12व्या अध्यायामध्ये खऱ्या अर्थाने केलेला आहे। अशा प्रकारे राजविद्या, राजगुह्य, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष आचरण करण्यासारखं, धर्म्य, सुसुखम करतुम करायला अत्यंत सुलभ आणि अव्यय असं जे तत्व आहे, ते तत्व आचरलं का जात नाही? भगवंत असं म्हणतात की अश्रद्धधानाः पुरुषाः धर्मस्यास्य परंतप। लोकांमध्ये श्रद्धा नाही म्हणून याचं अनुसरण केलं जात नाही। म्हणून 12व्या अध्यायाच्या शेवटी आलेला जो श्लोक आहे तो इति गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मया नघ, काय तो श्लोक आहे, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत, हा श्रद्धेनी पाहण्याचा असा जो विषय आहे तो विषय आणि गुह्यतम याचं एकत्रीकरण इथून सांगायला भगवंतांनी सुरुवात केली. या धर्मावर श्रद्धा न ठेवणारे असे पुरुष हे परंतपा मला येऊन न मिळता मृत्यूयुक्त अशा संसाराच्या मार्गात परत परत येत जात राहतात. अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी, त्यांना मोक्ष मिळत नाही. अशा प्रकारे या श्रेष्ठ ज्ञानाविषयीचे प्रशंसेचे उद्गार सुरुवातीला भगवंतांनी काढलेले आहेत. हे ज्ञान निश्चित काय आहे, याचा आवाका काय आहे, हे भगवंतांनी याच्या नंतर सांगितलं. भगवंत असं म्हणाले की अव्यक्त रूपानी मी हे सर्व जगत व्यापून राहिलेलं आहे. जे व्यक्त दिसतं त्याच्या मागं बरंच मोठा अव्यक्त आहे. आपल्याला जे व्यक्त दिसतं त्या अव्यक्ताचा एक छोटासा भाग, छोटासा तुकडा म्हणून हे जग दिसतं. असं असल्यामुळं त्या अव्यक्ताच्या ठिकाणी म्हणजे तत्वत माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत. मात्र आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळं समजणाऱ्या अशा भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांच्या पक्षी मात्र मी त्यांच्या ठिकाणी नाही. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी नच अहम तेषु अवस्थिता नच मत्स्थानी भूतानी. आणि भगवंत असं म्हणतात की माझ्या ठिकाणी देखील भूत मात्र नावाचा कोणताही प्रकार नाही, कारण एकच एक मी भरून राहिलेला असताना वेगळी भूत मात्र असा प्रकार माझ्या ठिकाणी तत्वतः नाही. नच मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम अशी ही ईश्वराची विशेष करणी तू पहा. माझं हे योग ऐश्वर्य तू पहा असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. भूत भृंगच भूतस्थो ममात्मा भूत भावनाहा भूते उत्पन्न करणारा मी म्हणजे ममात्मा. भूतमात्रांना धारण करून देखील भूतांमध्ये मी मुळीच नाही असं भगवंत म्हणतात. यथा काश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान आकाशामध्ये सर्वत्र वावरणारा असा महान वायू ज्याप्रमाणे सदा सर्वदा आकाशाच्या ठिकाणी तदा तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी इति उपधारय त्याप्रमाणे सर्व भूत मात्र माझ्याच ठिकाणी तत्वतः आहेत असं तू समज. भगवंतांनी आतापर्यंत म्हणजे अगदी आठव्या अध्यायापर्यंत योग हा शब्द जो वापरला तर तो आपल्या अंगानी वापरला, साधकांच्या अंगानी वापरला. म्हणजे देह मन आणि बुद्धी यांच्यापासून बाजूला जाऊन यांच्या पलीकडे जाऊन यांच्या अतीत होऊन त्याच्या पलीकडचं असं परमेश्वरी तत्व त्याच्याशी एकरूपत्व साधणं म्हणजे भगवंतांनी योग अशा तऱ्हेने आतापर्यंत योग हा शब्द वापरलेला आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या पलीकडे असणारं परमेश्वराचं अव्यक्त अक्षर शुद्ध जाणीव स्वरूप असं तत्व ओळखण्याचं सामर्थ्य किंवा युक्ती म्हणजे योग असं आतापर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी भगवंत परमात्म्याच्या पक्षी योग म्हणजे काय, त्यांच्या स्वतःच्या पक्षी योग म्हणजे काय हे सांगतात. भगवंत असं म्हणतात की मूळ अक्षर आणि अव्यक्त अशा परमात्म्यापासून व्यक्त आणि जगत रूपाने प्रगट होण्याचं जे परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य आहे किंवा युक्ती आहे ती म्हणजे परमेश्वराच्या अंगाने योग, आणि अशा प्रकारचा हा योग तू पहा असं भगवंत म्हणत आहेत. हा जो योग आहे हा योग परमेश्वराला अत्यंत सुलभ आहे, कारण स्वतः अव्यक्त अचिंत्य असून आपल्या अचिंत्य शक्तीने जगतरूप होणं हे परमेश्वराला सहज शक्य असल्यामुळं अशा प्रकारचा योग हा परमेश्वराचा जणू दास आहे. त्यामुळे देखील त्याला योगेश्वर असं म्हणण्याचा प्रघात आहे. याच्यानंतर भगवंतांनी सर्व सृष्टीची घडामोड, अर्थात एवढं सांगितल्यानंतर सर्व सृष्टीची घडामोड तत्वत परमात्म्यापासूनच निर्माण होते हे वेगळं सांगायला नको, पण एका विलक्षण अशा भाषेमध्ये भगवंतांनी मीच या चराचर सृष्टीचा अध्यक्ष कसा आहे, गती भरता प्रभू साक्षी निवासहा शरणम सुहृत सर्व माझ्यापासूनच कसं निर्माण झालेलं आहे याचं वर्णन केलेलं आहे. सर्व माझ्यापासून निर्माण होतं आणि कल्पांतीच्या समयी सर्व अव्यक्त अशा प्रकृतीत लीन कसं होतं याचंही वर्णन पुढे भगवंतांनी केलेलं आहे. ते वर्णन आपण पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इति